आमच्या शेजारच्या जोशी काकूंना गाण्याची फार हौस, पण तिच्या गाण्याने शेजारी पाजारी सारेच जण वैतागतात. आणि मुख्य म्हणजे जोशी काकूंचं गाणं सुरू झालं की जोशी काका मनातल्या मनात शिव्या देत आणि रागाने चेहरा लाल करून सरळ गॅलरीत निघून जातात. एके दिवशी जोशी काकूंनी आपल्या गायनाला सुरुवात केली. जोशी काका पेपर वाचत बसले होते. अचानक बायकोचं गाणं सुरू झाल्याने ते नेहमीप्रमाणे जोशी काकूंना शिव्या घालीत गॅलरीत जायला निघाले. हे पाहताच जोशी काकूंनी गाणं बंद केलं व जोशी काकांना म्हणाल्या,
काय हो, जेव्हा हे मी गायला लागले की तुम्ही सरळ गॅलरीत निघून जाता, मी काय इतकी वाईट गाते की काय?
जोशी काका स्वतःला सावरत म्हणाले,
अग मी कुठे म्हणतो की तू वाईट गातेस, तू तर अगदी इला अरुण पेक्षाही छान गातेस. पण काय आहे, तू जेव्हा गातेस ना तेव्हा फक्त लोकांचा गैरसमज होऊ नये की मी मेलो आहे म्हणून, मी जिवंत आहे याचा पुरावा देण्यासाठी मी गॅलरीत जाऊन उभा राहतो.